chinimandi.com podcast.
बीपीसीएलचा 53% हिस्सा खरेदीसाठी अरामको उत्सुक. देशातील सर्वात मोठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात बीपीसीएल कंपनीतील 53% हिस्सा विक्रीची तयारी केंद्र सरकारनं केली आहे. हा हिस्सा विकत घेण्याच्या शर्यतीत रिलायन्स इंडस्ट्रीज होती. त्यानंतर आता सौदी अरेबियातील अरामको या इंधन कंपनीचं नावही पुढं आलं आहे. देशातील इंधन व्यवसायात बीपीसीएल सर्वाधिक 53.40% हिस्सा असून तिच्यासह अन्य दोन सरकारी कंपन्यांची या क्षेत्रात मातब्बरी आहे. कंपनीचं सध्याचं भागभांडवल 1.11 लाख कोटी रुपये आहे. बीपीसीएलमधील आपली सर्व भागीदारी विकून 65,000 कोटी रुपये उभारण्याचा केंद्र सरकारचा मानस असल्याचं कळतं. यामुळे बीपीसीएलमधील सरकारी हिश्याची विक्री करता यावी यासाठी केंद्र सरकारनं आवश्यक नियम दुरुस्ती केली आहे. यामुळे या कंपनीतील 53.29% हिस्सा विकणं सरकारला शक्य होणार आहे. यातून सरकारला 1.5 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळणं अपेक्षित आहे. अरामकोला भारतीय बाजारपेठेत अतिशय स्वारस्य असून रिलायन्सच्या प्रस्तावित भागीदारी व्यतिरिक्त बीपीसीएलमधील सरकारी हिस्सा विकत घेण्याचा प्रस्तावही त्यांच्या विचाराधीन आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.